श्रीराम, श्री समर्थांचे मनोबोध पाहतो आहोत. हा 77वा श्लोक आहे. करी काम निष्काम या राघवाचे, करी रूप स्वरूप सर्वा जीवांचे, करी छंद निर्द्वंद्व हे गुण गाता, हरी कीर्तनी वृत्ती विश्वास होता. मागच्या श्लोकापर्यंत प्रभाते मनी राम चिंतित जावा असे 10 श्लोक झाले. आता नंतरचा श्लोक आहे. या श्लोकामध्ये खूप मोठी अवस्था कशी प्राप्त होते ते ह्याच्यामध्ये सांगितलेलं आहे, की हरीचं स्मरण करण्याने, त्याचं कीर्तन केल्याने, त्याच्यामध्ये आपलं मन रंगवल्याने काय काय होतं त्या जीवाचं ते ह्याच्यात त्यांनी सांगितलं आहे. करी काम निष्काम या राघवाचे, आपण विषयाची कामना धरली की आपण देहभावावर आला, आणि देहाचं कौतुक सुरू झालं की जो देह जाणार आहे, 3 चिमट्या राख होणार आहे त्याची, ज्या देहाला आपण एवढं पालनपोषण केलं, खायला घातलं, नटवलं, सजवलं, एक क्षणात संपलं. असं नश्वर जो देह आहे त्याची कामना धरण्यापेक्षा राघवाची कामना धरा. आणि राघवाची कामना जशी जशी धरली जाईल तसं तसं इकडल्या कामनातून आपण हळूहळू निष्काम होऊ. वासना असली ती मना वासना वासुदेवी वसुदे, इतर गोष्टींची वासना नाही, वासुदेवाची वासना धरा, त्याची कामना धरा, आपोआप आपण निष्काम होतो. हे पाहिजे, ते पाहिजे, ते पाहिजे, सारखं जे सुरू असतं ते आपल्या लक्षात येते की कशाला पाहिजे आहे, काय पाहिजे आपल्याला. देहधारणेला आवश्यक तेवढ्या गोष्टी मिळाल्या, अन्न मिळालं, वस्त्र मिळालं, छत्र मिळालं, आपल्याला निवारा मिळाला, आता आणखी काय पाहिजे, किती पाहिजे, किती मिळालं म्हणून समाधान आहे, समाधान नाहीच. सारखं हवं हवं, पण जर या रामाच्या कामना धरली, त्याची जर गोडी लागली, तर हळूहळू या सगळ्या कामना कमी होतात. जे अत्यंत आवश्यक आहे तेवढंच ग्रहण केलं जातं, आणि प्रत्येक वेळेला विचार येतो की हे कशाला पाहिजे, हे कशाला पाहिजे, याची काही गरज नाही. उदका जितका व्याप वाढवावा तितके आपण त्याच्यामध्ये गुंतले जातो, ते सगळं सांभाळावं लागतं, त्याची व्यवस्था ठेवावी लागते, काय करायचं सगळे एवढं. पण हे मनात यायला देखील खरोखरच भाग्य पाहिजे, की ज्या वेळेला लक्षात येतं थोडं का विना मनातनं, आणि वैराग्य निर्माण होतं. सगळ्या साधनेचा पहिला परिणाम म्हणजे वैराग्य निर्माण होणं, विरक्ती येणं. ह्याचा अर्थ घर सोडून संसार ह्याच्यात जायला पाहिजे अरण्यात असं नाही आहे. घरात असतानाच, अगदी बंगला आहे, गाडी आहे, सगळं काही आहे, पण ते असतानासुद्धा लक्षात येतं की एक दिवस या सगळ्यातून आपल्याला जायचं आहे. जाताना काय घेऊन जाणार आपण? बंगला घेऊन जाणार? बाग बगीचा घेऊन जाणार? त्यातली एक वीट तरी आपल्याबरोबर येणार आहे? काय येणार आहे आपल्याबरोबर? सगळे हात मोकळे ठेवून आपल्याला जायचं आहे. पण जर साधना केली असेल, भगवंताचं नाम घेतलं असेल, ध्यान नाम केलं असेल, तर ते संस्कार घेऊन जीव पुढे जाणार आहे, आणि पुढे तीच साधना करून तो एक दिवस मुक्त होणार आहे. आणि ह्याच जन्मात आपण जर त्याचा मागव घेतला, तीव्र संवेग असेल, तर ह्याच जन्मात देखील आपण ती वाटचाल पुरी करू शकू. तर हेच आपल्याबरोबर येणार आहे, बाकी काही बरोबर येणार नाही आहे. असा बोध ज्या क्षणाला होईल त्या क्षणाला मनुष्याला विरक्ती येईल, आणि ती विरक्ती कायम टिकण्यासाठी पुन्हा पुन्हा संतांची संगती, सद्ग्रंथांची संगती आवश्यक आहे. नाही तर असं क्षणभर येतं, पण पुन्हा आजूबाजूचं वातावरण असं येतं की आपण त्याच्यामध्ये फरफटले जातो, की ते क्षणभर आलेलं वैराग्य, त्याला हेकांड पिसं वैराग्य म्हणतात, किंवा काही त्रास झाल्यामुळे आलेलं वैराग्य, हे वैराग्य खरं नाही. ज्ञान समजवून निघून गेला असं म्हटलं आहे. नीट त्याला क्लिअर अंडरस्टँडिंग आलं पाहिजे की कशासाठी नरजन्म आहे, आपल्याला नरजन्मातून काय मिळवायचं आहे, कशासाठीच असं सार्थक होणार आहे, काय केल्याने, हे ज्या क्षणी लक्षात येईल त्या क्षणी तो म्हणेल, मी संसारात आहे देहाने, देहाने संसार करतो आहे, परंतु मला ह्याच्यातून विदेही अवस्था प्राप्त करून घ्यायची आहे, मला आत्मरूप व्हायचं आहे असा बोध व्हायला पाहिजे. म्हणून ते म्हणतात करी काम निष्काम आहे, या राघवाचा काम धरा तो तुम्हाला निष्काम करून टाकेल. आणखी काय करेल, करी रूप स्वरूप सर्वा जीवांचे. आणि त्या नामाने काय होईल असं वाटतं की सर्व जीवांचं मूळ स्वरूप जे आहे आत्मरूप, त्या जीवांना त्या आत्मरूपाप्रत पोचवण्याचं काम हे नाम करेल. तो स्वरूपापासून खाली आलेला आहे, निजध्यास तुटून गेलेला आहे, मी आत्मा आहे हे विसरलेला आहे आणि मी देह आहे असं म्हणत जगतो आहे जन्मजन्म, आणि त्या देहाला धरून राहिल्यामुळे तो दुःख भोगतो आहे. पण जीवाला हे जर भान झालं, त्याचं स्वरूप मी आत्मा आहे हे जर जीवाला लक्षात आलं, तर जीवाचा मोहरा देहाच्या बाजूने सुटून आत्म्याच्या दिशेनं जाईल. त्यालाच ऊर्ध्वगती असंही म्हटलेलं आहे. आणि देहाच्या बाजूने जाणं म्हणजे अधोगती म्हटलेलं आहे. तर अधोगतीला न जाता तो ऊर्ध्वगतीला जाईल. आणि ते करता 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 एक दिवस केव्हा तरी, कारण बहुनाम जन्मनाम अंते असं म्हटलेलं आहे, ही साधना अनेक जन्मजन्म करत यावी लागते. मोठा लांबचा प्रवास आहे हा. द लाँगेस्ट जर्नी इज द जर्नी विदिन, की आतला प्रवास आहे हा आत्म्यापर्यंत पोचायचा. आत्ता जीव बहिर्मुख आहे, सारखा बाहेर विषयात बघतो आहे, तिथून तो अंतर्मुख व्हायला पाहिजे आणि त्या स्वरूपापर्यंत पोचायला पाहिजे. तर ही नामाची गोडी जर लागली, ध्यानाची गोडी जर लागली, तर सर्व जीवांना आपलं मूळ स्वरूप जे आहे ते त्याला प्राप्त होईल. त्यासाठी रामाच्या नामाचा रूपाचा छंद घ्यावा, त्याचाच विचार करावा, त्याचंच चिंतन करावं, तर त्याला स्वरूप बोध होऊन जाईल. ही दुसरी गोष्ट झाली. आणखीन एक तिसरी गोष्ट त्यांनी सांगितली, करी छंद निर्द्वंद्व हे गुण गाता. भगवंताचे गुणगान करता करता हळूहळू तो निर्द्वंद्व अवस्थेतील द्वंद्वरहित अवस्था. आत्ता तो द्वैतात आहे, मी तू हा असं प्रकृतिगत विचार चाललेला आहे त्याचा. माझ्याखेरीज जो काही नाही आहे तो दुसरा आहे, तो तिसरा आहे, तो चौथा आहे असं आपल्याला वाटतं आहे. पण वस्तुतः एकच मी सर्व देहांच्या अंगाने, सर्व प्राणीमात्रांच्या अंगाने मी एकच नटून राहिलेलो आहे हे जे भगवंतांनी सांगितलेलं आहे, हा बोध हा अनुभव त्याला येईल. तो अद्वैत बोधावर येईल ज्या ठिकाणी द्वैतच नाही आहे. द्वैतामध्ये हा सगळा प्रश्न येतो. त्याची माझी म्हटलं की स्पर्धा सुरू झाली, मत्सर आला, द्वेष आला, अहंकार आला, सगळे जे विकार येतात ते द्वैताच्या पोटी येतात आणि प्रकृतिगत विचाराने येतात. आत्म्याचा विचार तो करायला लागला की लक्षात येईल की जसा माझा आत्मा तसा त्याचा आत्मा तसा आणखी तिसऱ्याचा आत्मा, एकच आत्मा आहे सगळ्या ठिकाणी, त्याच्यात फरक काही नाही. प्रकृती भिन्न असेल, एक गरीब असेल, एक श्रीमंत असेल, एक शिकलेला असेल, एक अज्ञानी असेल, हा बाहेरचा विचार आहे. ती प्रकृती जाणार आहे, ती कायम राहणार नाही आहे. कायम राहणारा जो आत्मा आहे तो मात्र सर्वांच्या ठिकाणी एकच असल्यामुळे त्या आत्म्याला धरून राहायचं आहे. म्हणून त्याला ती अवस्था येईल, करी छंद ह्याचा छंद धरला पाहिजे नामाचा आणि गुणांचा. निर्द्वंद्व हे गुण गाता, त्याच्या गुणाचं संकीर्तन केलं पाहिजे. पण त्याच्यासाठी काय करायला पाहिजे, जर त्याचा हरिकीर्तनी वृत्ती विश्वास होता, त्याचा जर हरिकीर्तनावर विश्वास बसला, हरिकीर्तन ह्याचा अर्थच कीर्तन म्हणजे प्रवचन. फरक आहे, प्रवचनामध्ये तत्त्वज्ञान सांगितलं जातं आणि कीर्तनामध्ये एखाद्या संतांचं भगवंतांचं गुणकीर्तन गुणसंकीर्तन केलं जातं, त्याचं वर्णन केलं जातं, त्यांचं चरित्र वर्णन केलं जातं, त्यांचे रूप कसं आहे, त्यांचे गुण कसे आहेत, त्यांचे पराक्रम कसे आहेत, त्याचं वर्णन करायचं. जे त्या सगुणाचं वर्णन करता करता सगुणाचे नि आधारे निर्गुण पाविजे निश्चय असं म्हटलेलं आहे. सगुण रामाचं कीर्तन गाता गाता तो सगुण राम आत्मारामाच्या रूपाने आपल्या अंतःकरणात स्थित आहे तिथंपर्यंत आपल्याला पोचता येईल. पण पहिल्यांदा उपासना निर्गुणाची एकदम संभवत नाही, म्हणून त्याला असे म्हटलं काही काही वेळा सगुण नेले ब्रह्मज्ञाने, निर्गुण नेले आत्मज्ञाने. सगुण आम्हाला नको, आम्हाला ते निर्गुण पाहिजे. आणि निर्गुण कळत नाही, त्यामुळे निर्गुणही नाही सगुणही नाही असं नाही. तुम्ही सगुणाची उपासना करायला लागल्या, त्याचं गुणगान करायला लागा, त्याची पूजा अर्चा करायला लागा, त्याचं नामस्मरण करायला लागा. पण करता 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 ते सगुण रूप ज्या निर्गुणातून आलेलं आहे त्या निर्गुणाच्या ठिकाणी आपल्याला पोचायचं आहे आणि आपण त्याच्याशी एकरूप व्हायचं आहे. सगुणाच्या ठिकाणी एकरूपता संभवत नाही, निर्गुणाच्या ठिकाणी एक निर्गुण दुसऱ्या निर्गुणामध्ये मिळून जाऊ शकतं. म्हणून आपल्याला सर्व साधनेने निर्गुण जो आहे जीव ह्याला आत्म्याशी मिळून जायचं आहे, परमात्म्याशी एकरूप व्हायचं आहे. पण त्याच्यासाठी काय करायला पाहिजे, हरिकीर्तनी वृत्ती विश्वास होता. त्या ठिकाणी जर आपला विश्वास बसला, कशावरनं विश्वास बसायचा, जे आत्तापर्यंतच्या लोकांनी जे अनुभवून सांगितलेलं आहे त्यांच्या अनुभवावर विश्वास ठेवायचा आहे. परमार्थामध्ये याच्यामध्ये मुख्य ती गोष्ट आहे शब्द प्रामाण्याला महत्त्व आहे. एखादा जर म्हणला आधी आम्हाला दाखवा मग आम्ही करू, तसं इथं नाही आहे. तुम्ही करायला लागा, हळूहळू तुम्हाला अनुभव येईल. जसं आपण डॉक्टरकडे गेल्यावर जर म्हटलं आधी मला बरं करा आणि मग मी तुमचं औषध घेईन, तर तो म्हणेल असं नाही, तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवून औषध घ्यायला लागा, हळूहळू तुम्हाला अनुभव येईल. तसं इथं तुम्ही विश्वास ठेवा. विश्वास ठेवताना विचार करा कुणावर आपण विश्वास ठेवतो, योग्य व्यक्ती आहे ना, विचार करा. आणि त्याच्यावर विश्वास ठेवून जर तुम्ही करायला लागात तर तिथंच जाऊन पोचाल. म्हणून ते म्हटलं आहे करी काम निष्काम या राघवाचे, करी रूप स्वरूप सर्वा जीवांचे, करी छंद निर्द्वंद्व हे गुण गाता, हरी कीर्तनी वृत्ती विश्वास होता. जय जय रघुवीर समर्थ.